संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माची गुढी उभारली त्या भागवत धर्माची दुंदुभी महाराष्ट्रात पुढे सुमारे 500 वर्षे दुमदुमत राहिली। याच संत परंपरेत नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्यासारखे मोठमोठे संत निर्माण झाले आणि या भक्तिपंथाची परंपरा अखंड चालत राहिली। संत एकनाथांना वाटतं की माणसाला आपल्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा केवढा गर्व असतो। तुम्ही सर्व विद्या आणि सर्व कला आत्मसात केल्या खऱ्या, पण तो एक पांडुरंग मात्र तुम्हाला मिळवता आला नाही, हे खरे ना? ठीक आहे ठीक आहे, लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरते आहे, तुम्ही कुबेरालाच आपल्या खजिनदार नेमला आहे, तुमचे कर्तृत्व खरोखर थोर आहे, आता झाले ना समाधान? मग आता तरी जिभेवर पांडुरंगाचं नाव येऊ द्या ना।
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणिम मंडनम मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि विठ्ठलम चिंतयामि।